आजपासून 50 वर्षांनी. प्रकरण 51. दोघेही निर्लज्जच. मुंबईत सुंदरच्या लग्नाचा दिवस उकवला. सीताबाईच्या मनात कितीतरी लग्नाला मुंबईला जायचे होते, पण वसंतरावांनी तुम्ही कोणीही येऊ नका असे पुन्हा एकदा स्पष्ट लिहिल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. त्या दिवशी प्रत्यक्ष सुंदरलाही वाटले नसेल, त्यापेक्षा कितीतरी जास्त वाईट शांता व ताराबाईला वाटले. मुंबईत लग्नाला काय, सर्व तऱ्हेच्या सोयी जय्यत तयार असतात. एक सकाळपासून दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व विधी आटपले. गुजराती लोकांच्या मोठमोठ्या महाजनवाड्या असतात, त्यात सर्व भांडीकुंडी वगैरे आयती तयारी असते. वसंतरावांची व्यापारी लोकात विशेष वग, त्यामुळे त्यांनी गोष्ट काढायचा अवकाश सर्व तयारी परस्पर त्यांच्या एका व्यापारी स्नेहाने केली. वसंतराव, शारदाबाई व सुंदर अशी सकाळी 8 वाजता तेथे गेली. नागेशरावही लगेच तेथे आले. सकाळी 10 घटकेचा मुहूर्त होता, त्याला लग्न लागून 12 जेवणखाण 25 ब्राह्मणांचे होऊन 4 वाजता मंडळी घरी परत सुद्धा आली. रात्रीच्या गाडीने निघून पहाटे शिवदुर्गाच्या स्टेशनवर नवरा नवरी येऊन दाखल सुद्धा झाली. घरची गाडी त्यांना आणायला स्टेशनावर गेली होती. त्यांच्या येण्याची शांतातारांना, विशेष करून शांताबाईला, कितीतरी हुरहुर लागून राहिली होती. शांताबाईच्या स्वतःच्या हातून असा सुंदरसारखा मूर्खपणा झाला असता आणि मग मामांच्या परिश्रमाने एकदाचे तिचे लग्न लागले असते, तर ती लज्जेनं जशी अर्धमेली झाली असती तशीच स्थिती सुंदरची खास झालेली असेल असे शांताबाई मनात समजत होती. म्हणून सुंदर किती उतरून गेली असेल, किती ओशाळी झाली असेल ही कल्पना मनात आणून ताराबाई अत्यंत खिन्न झाली होती. गाडीची चाके दुरून ऐकू येताच सर्व मंडळी दिवाणखान्यात जमून राहिली. गाडी दाराशी उभी राहिल्याबरोबर सीताबाईंच्या चेहऱ्यावर संतोषदर्शक स्मित झळकू लागले. आनंदराव अत्यंत गंभीर मुद्रा करून खुर्चीवर बसून राहिले. चौघी मुली मात्र अस्वस्थ, लज्जित व खिन्न अशा होऊन उभ्या होत्या. सुंदरचा शब्द ओटीवरूनच खणखणीत ऐकू येऊ लागला व ती झटकन दार उघडून दिवाणखान्यात शिरली. सीताबाई झटकन पुढे झाल्या. त्यांनी तिला प्रेमाने आपल्या बाहूंनी मिठी मारली व या तुम्ही सुंदराबाई गोडबोल्या असे कौतुकाने तिचे स्वागत केले. मागून लगेच नागेशरावात आले. त्यांनी सासूबाईंना नमस्कार केला व सासूबाईंनीही अत्यंत प्रेमपूर्वक त्यांना आशीर्वाद दिला. नागेशरावांच्या अथवा सुंदरच्या चेहऱ्यावर यत्किंचितही ओशाळी दिसत नसून जणू काय आज आपण मोठी बहादुरी करून आल्याची झाक दोघांच्याही मुद्रेवर दिसत होती. नंतर दोघीही आनंदरावांकडे वळली, पण त्यांची चर्या जास्तच गंभीर व हुप्प झालेली दिसली. त्या दोघांचा नैसर्गिक बेशरमपणा पाहून त्यांना चीडच येऊन गेली. ताराबाईला तर अगदी असल्या वर्तणुकीचा तिटकारा आला व शांताबाईलाही ते फार विपरीत वाटले. इतके सारे धेंडवडे होऊनही सुंदर अजून पूर्ववत खमंग आहे, तिला लाज नाही, माणुसकी नाही, व्यवस्थितपणा नाही, भीती नाही की कशाचाही पोच नाही, अशीच ती अजूनही असे दिसले. तिने प्रत्येक बहिणीकडे वळून कसं छान झालं ना माझं लग्न झालं ते, असे प्रत्येकीला आवर्जून विचारले. नंतर इकडे तिकडे पाहून एकदम हसून म्हणाली, वा, एक कपाट आता या भिंतीशी ठेवलं होय, तेही बरंच दिसतं आहे. मला जाऊन काही फार दिवस नाही झाले, पण एवढ्यात बराच फरक झालेला दिसतो आहे. नागेशरावांची ही बहुतेक 30 तरा होती. त्यांनाही यत्किंचित किंतू मनात असेल असे दिसले नाही, पण त्यांच्या बोलण्या सवरण्याची नेहमीचीच अशी ऐटदार ढब होती की ते काही जरी बोलते तरी ते मोहकच झाले असते. इतका बेशरमपणा त्यांच्यात असेल अशी ताराबाईचीही पूर्वी कधी कल्पना झाली नव्हती, पण आता तिने ओळखून काढले की बेशरम माणसाच्या बेशरमपणाला कुठेतरी हद्द असेल ही आपली समजूतच चुकीची. शांतातारांची तोंडे लज्जेने गोरीमोरी झाली, पण ज्यांच्या वर्तनाकरता त्यांना एवढी लज्जा वाटत होती ती दोघे खुशाल चैनीत दिसत होती. आज बोलण्याला विषय थोडाच कमती होता. सुंदर व सीताबाई यांना तर किती बोलू असे होऊन गेले होते. नागेशराव बसले, ती खुर्ची ताराबाईच्या जवळ होती म्हणून ते तिच्याशी शिवदुर्गातल्या त्यांच्या ओळखीच्या मंडळींविषयी इतके सहज लिहिलेले भाषण करू लागले की तो सहजपणा आपल्या उत्तरात आणणे अशक्य आहे असे ताराबाईला वाटले. दोघा नवरा बायकोंचीही स्मरणशक्ती मोठी सुखदायक असावी असे दिसू लागले. कोणत्याही गतगोष्टीची आठवण होऊन त्यांना दुःख होत असल्याचे दृष्टोत्पत्तीला येईना. सुंदर तर आपण होऊन खुशाल असल्याही गोष्टी सहज काढी की त्या गोष्टीचे नाव काढण्याचीही शांता ताराबाईंची कधीही छाती झाली नसते. सुंदर मध्येच म्हणाली, मला जाऊन संबंध 3 महिने झाले ना, पण पहा जशी काय मी 8-15 दिवसांमागेच गेलेस मला वाटतं आहे. आणि तसंच म्हटलं तर कितीतरी गोष्टी दरम्यान घडून गेल्या. अरे बापरे, मी इथनं गेले तेव्हा माझ्या स्वप्नात सुद्धा कधी विचार नव्हता आला की मी पुन्हा इथे येईन तेव्हा लगीन झालेली अशी येईन असं. बाकी तसं काही झालं तर मोठी जम्मत येईल असं मात्र मला कधी कधी मनात वाटत असे हो. आनंदरावांनी आश्चर्याने भुवया वर उचलल्या. शांताबाई तर अत्यंत ओशाळली. ताराबाई रागावून सुंदरकडे निरखून पाहू लागले. परंतु आपणाला नको असेल ते कधीही सुंदरला दिसत नसे व ऐकूही येत नसे. सुंदर तशीच ऐकटीने पुढे म्हणाली, आई, या गावातल्या लोकांना माझं काल लगीन झालं ते माहीत आहे का ग? मला नाही वाटत ते माहीत असेलच. आत्ता वाटेना ते रामभाऊ तेलसंकर छकड्यात बसून चालले होते. त्यांना म्हटलं ते कळवावं म्हणून गाडीची खिडकी उघडून मी आपला हात जरासा बाहेर सोडला की त्यानं लगीन चुडा माझ्या हातातला स्पष्ट पाहावा. पण तो काय भ्रमिष्ट. तेव्हा मग मोठ्यानं हाक मारून हात हलवीत मी त्याला म्हटलं, का रामभाऊ, ठीक आहात ना? मयाला चालला वाटतं. तेव्हा कुठं त्यानं लगीन चुडा पाहिला आणि मग मात्र हसू लागला. ताराबाईला तर हा भाषकळपणा ऐकून डोक्यात तिडीकच उठली. तिच्याने आता तेथे स्वस्त बसवेना म्हणून ती उठून आपल्या खोलीत जाऊन बसली. ती सर्व मंडळी जेवणाच्या खोलीत जायला निघाल्याचे ऐकू येईपर्यंत खाली आलीच नाही. मंडळी आत जाऊन आपापल्या पानावर बसत होती. सीताबाईंच्या खालच्या पानावर नेहमीप्रमाणे शांताबाई बसणार इतक्यात सुंदर पुढे होऊन हसत म्हणाली, अक्का, आता आपला नंबर आमच्या खालीच बर का? आईच्या जवळ बसण्याचा मान आता आमचा आहे म्हटलं. शांता बिचारी काही न बोलता एक पान खाली बसली. जेवणावरही असाच प्रकार बराच झाला. सुंदरला तारतम्य कधी येणारच नाही असे स्पष्ट होत चालले. रमा मावशी, राव बहादुरांची मंडळी व दुसरी परिचित मंडळी आपणाला भेटायला कशी आली नाहीत याचेच तिला आश्चर्य वाटत होते. ते तिने स्पष्ट बोलूनच दाखवले. जेवण संपल्यावर मागील दारी आचवायला ती गेली तेव्हा दाजीबा, हरणी व इतर नोकरांना ती मोठ्या कौतुकाने आपला लगीन चुडा दाखवून आली. पान सुपारी चालली असता सुंदर आईला म्हणाली, का आईसाहेब, कशी आहे आमची स्वारी? आहेत की नाही अगदी आईदार? ह्या माझ्या बहिणींना माझा मोठा मत्सर होत असे. मी म्हणते माझ्या निम्म्यानं तरी यांना बरे नवरे मिळोत म्हणजे मोठं भाग्य त्यांचं. ते नाहीच, त्याला मुळी नगरालाच जावं लागतं. उत्तम नवरे हवे तर तिथं जावं. आपण सारीच गेलो नाही ग आई, नाहीतर यांनाही नसते का मिळाले? सीताबाई कौतुकाने म्हणाल्या, खरंच गडे, मी तर तसं म्हणत सुद्धा होते. ते असो म्हणा आता, पण सुंदर, इतकं लांब नागपुराकडे तुम्हाला गेलंच का पाहिजे? सुंदर म्हणाली, होय बाई, ते तर आलंच आमच्या वाट्याला, पण ते काही वाईट नाही. मला तर दूर जाणं भारी आवडतं. तुम्ही सारी आम्हाला कधी कधी भेटायला येत जा म्हणजे झालं. आम्ही 4 महिने कुचनई गडासच राहणार आहोत. तिथे अलबत राजवाड्यात वगैरे इव्हिनिंग पार्ट्या रगड होतील. तुम्ही सारी आलात तर मौज होईल. सीताबाई उद्गारल्या, वा, काय पण ती मौज होईल, मला सुद्धा हा विचार आवडतो. सुंदर हसून म्हणाली, आणि तुम्ही इकडे परत यायला लागला म्हणजे यातल्या एक दोघी बहिणींना मजपाशी ठेवून जा. पहा बरं, 2-3 महिन्यात मी त्यांना फक्कड नवरे गाठून देते की नाही ते. तारा उपहासाच्या स्वराने म्हणाली, आमच्यावरच्या ह्या आपल्या मेहरबानीबद्दल सुंदराबाई मी आपले फार आभार मानते, पण नवरा मिळवायची आपली पद्धत आम्हाला विशेषशी पसंत आहे असं नाही. पण हा टोमणा तिने ऐकला की नाही कोण जाणे. असो, नंतर मंडळी आपापल्या ठिकाणी गेली. नागेशराव व सुंदर 8 दिवस राहून कुचनई गडाला जाण्याला निघायचे होते. फक्त सीताबाईंना मात्र हे दिवस थोडे वाटले म्हणून त्यांनी होता होईल तितका त्या दिवसांचा उपयोग करून घेण्याचा निश्चय केला. रोज कोणी ना कोणी मंडळी घरी जेवायला त्या बोलवीत व सकाळ संध्याकाळ त्या सुंदरला घेऊन गाडीत हिंडत. तिला आपले कपडे लत्ते व दागदागिने घालायला देऊन चांगली सजवीत तेव्हा ती खरोखरीच सुंदर दिसे. पण मायलेकी निघून गेल्या म्हणजे जे ते त्यांना हसत राही त्याची त्या दोघींनाही कल्पना नसे. ताराबाईची कल्पना होती त्याच प्रकारचे प्रेम नागेशरावांचे आपल्या बायकोवर होते. तिचे मात्र त्यांच्यावर ओतप्रोत दिसे. ती त्यांच्याबरोबर गेली त्यात मुख्य इच्छा तिचीच असावी. पण तिच्यावर जर त्यांचे प्रेम नव्हते तर त्यांनी तरी तिच्याबरोबर का जावे? या प्रश्नाचे उत्तर तिने असे ठरवले की कर्जाचा बुजबुजाट फार झाल्यामुळे एवी तेवी त्यांना पळायला हवेच असेल व तसे असले तर एकट्याने जाण्यापेक्षा वाटेत मनोरंजनाला जर ही आयती येते आहे तर उगाच नाहीतरी तिला कशाला म्हणा. आपल्या थोड्याशा फायद्याकरता दुसऱ्याचे जन्माचेही नुकसान करण्यास काकू करणारे असे नागेशराव थोडेच होते. तिच्या दृष्टीने मात्र आपला नवरा म्हणजे अगदी परब्रह्म. घडोघडी त्याची वाखाणणी व कौतुकती करीत असे. आपण अगदी नवरत्नांचा हारच मिळवला असे ती जणू काय समजे. एके दिवशी सकाळी सुंदर दोघी थोरल्या बहिणींजवळ बसली असता ती ताराबाईला म्हणाली, मी आपल्या लग्नाची मौज तारा तुला नाही अजून कधी सांगितली. बाकीच्यांना ती इत्तमभूत मी सांगितली तेव्हा तू नव्हतीस तिथे. तुला नाही का ते सारं ऐकावंसं वाटत? ताराबाई म्हणाली, छे मुळीच नाही. मी तर म्हणते त्या गोष्टी आता न बोललेल्याच बऱ्या. सुंदर हसत म्हणाली, वा मोठी विलक्षणच आहेस तू. पण मी सांगते ते सारं एकदा ऐक तर खरी. आमचं लग्न मुळी मामींच्या घरी झालंच नाही. गुजरात यांची महाजनवाडी भुलेश्वराजवळ आहे तिथं लागलं. मीन मामा मामी अशी सकाळी 8 वाजता तिथं जायची ठरवलं होतं. सकाळी रोजच्या सारखी उठलो, चहा पाणी झालं, जसं काही लगीन आज नव्हतंच व्हायचं. लगीन घराची गडबड बिडबड मुळी नाहीच काही. 7:30 गाडी सुद्धा दाराशी आली. तितक्यात ते मामांच्याकडे एक घेलाशेठ सॉलिसिटर येत असत. ते बाई अकस्मात आले. ते आले की मामान ते तासभर बोलत राहत असत. मी म्हटलं, हा आला खो. पण नाही बाई, 1-10 मिनिटात ते गेले. मला असं झालं होतं की केव्हा मी एकदा लगीन घरी जाऊन सगळी मजा पाहते. मामा खोलीत बोलत होते तो वर मामी तर काय एकसारख्या मोठं गंभीर तोंड करून मला एक भलं मोठं लेक्चरच देत होत्या जशा. पण मी 10-तला 1 तरी शब्द लक्षात घेतला असेल तर शपथ, माझ्या डोळ्यांसमोर एकसारखे लग्नाचे सोहळे दिसू लागले होते. मामा मामींना मात्र त्यात मोठंसं काही वाटत नव्हतं असं स्पष्ट दिसत होतं. पहा, मी इतके दिवस मुंबईत त्यांच्या घरी होते ना, पण कधी घराबाहेर पडणं नाही की काही नाही. म्हटलं नाटकाला नेतील, समुद्रावर फिरायला जाऊ, पण छे रामाचं नाव. भारी चिक्कू माणसं हो, पैशाकरता जसं जीव टाकतात अगदी. इतक्या दिवसात मामी सुद्धा कधी घरातून बाहेर पडली नाही. मोठी जबरी म्हणायची ती बाई. ते असो म्हणा, काय सांगत होते बरं? हो, एकदाची आम्ही गाडीतून निघालो आणि लगीन घरी जाऊन पोचलो. उतरल्याबरोबर मामा भैयासाहेबांशी कायस बोलायला गेले आणि आम्ही कोणाशी? ताराबाई अत्यंत आश्चर्याने मध्येच उद्गारली. सुंदर म्हणाली, हो भैयासाहेबांशी. ते तिथे यायचे आधीच ठरलेलं होतं. पण अगं बाई, मी काय हे बोलून गेले? भैयासाहेबांचं नाव अगदी गुपित ठेवायचं असं मला साऱ्यांनी अनेक वेळा बजावलं होतं, आणि मीही अगदी शपथ घेतली होती नाही बोलणार म्हणून. शांताबाई म्हणाली, मग आता आणखी शपथ मोडू नकोस. मी काही मुळीच जास्ती विचारत नाही आता तुला. ताराबाईही म्हणाली, हो हो अलबत्त, आम्ही नाहीच विचारणार. हे बोलताना ताराबाई आपली जिज्ञासा कितीतरी प्रयत्नाने दाबून ठेवित होती. तितक्यात सुंदर म्हणाली, ते तर चांगलंच, कारण जर तुम्ही विचारलं तर मी सारं बोलून जाईन आणि मग ते माझ्यावर रागावतील भारी. इतके उत्तेजन असल्यावर ताराबाईच्या अगदी जिभेवर शब्द यायला लागले, पण तो मोह टाळण्याकरता ती मुळी तेथून निघूनच चालती झाली. पण असल्या गोष्टीविषयी अजाण राहणे ताराबाईला केवळ अशक्य होते. अर्थात माहिती काढण्याची खटपट करणे तरी निदान अत्यंत जरूर होते. नागेशरावांच्या लग्नाला भैयासाहेब आले होते आणि ते लग्न मुंबईत वाणगट घेलाशेटांच्या धर्मशाळेत कसे तरी उरकून जात असताना. हा प्रकार केवळ अतर्क्य, केवळ अविश्वसनीय. पण सुंदर तर स्पष्ट दोनदा तसे म्हणाली. असे काय बरे कारण असावे की असल्या चमत्कारिक प्रसंगी व विलक्षण परिस्थितीत भैयासाहेब जाऊन मिसळावेत. तिने नाना प्रकारचे तर्क लढवून पाहिले, पण एकही जुळेना. जो तर्क तिच्या मनाला पटावा व भैयासाहेबांनाही श्रेयस्कर असा शोभावा तो तर तिला अत्यंत अशक्य भासू लागला. कितीक वेळ विचार करून जेव्हा काहीच तर्क जुळेना तेव्हा जास्त दुग्ध्यात राहणे अशक्य होऊन तिने झटकन कागद घेऊन शारदा मामींना मुंबईस एक पत्र खरडले. सुंदरने बोलता बोलता भैयासाहेबांचे नाव काढले व पुढे जीभ चावून ते फार गुपित आहे असे म्हणाले. जर ते तुम्हाला तितके गुपित नसून आम्हाला सांगणे शक्य असेल तर भैयासाहेबांसारखे आमच्या कुटुंबाशी संबंध नसलेले गृहस्थ असल्या ठिकाणी का यावे ते समजण्याची मला किती भयंकर जिज्ञासा झाली असेल त्याची तुम्हाला सहजच कल्पना होईल. सबब होईल तितक्या जलद या पत्राचे उत्तर लिहून आमची जिज्ञासा तृप्त करावी. सुंदरप्रमाणे आपणही शपथ घेतली असली किंवा गुप्त ठेवण्याचे कोणाला वचन दिले असले तर तसे लिहावे, म्हणजे मी नाईलाजाने अज्ञानात समाधान मानून घेण्याचा प्रयत्न करीन. हे पत्र पाकिटात घालता घालता ताराबाई आपल्या स्वतःशी म्हणाली, ते पाहू म्हणा, मी कसली तशी स्वस्थ राहते. आपण खूप समजा मामीसाहेब, की आपण सरळ रीतीनं जर ते मला नाही सांगितलं तर युक्ती प्रयुक्ती लढवण्याला सुद्धा मी मागे घ्यायची नाही. वाटेल ते करीन, पण सारं समजून घेईन. शांताबाईनेही त्याविषयी ताराबाईजवळ पुन्हा कधी गोष्ट काढली नाही. ते एक प्रकारे तिला चांगलेच वाटले. मामींच्याकडून आपणाला बरोबर उत्तर येते की नाही हे समजेपर्यंत आपण असे मामींना पत्राने विचारले आहे ही गोष्ट तरी आपल्याशिवाय दुसऱ्याला उगाच कशाला कळवा.